नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजच्या स्निपेट सिरीजमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला भारतामध्ये अतिशय चाणाक्ष व बुद्धिमान मानल्या गेलेल्या चाणक्याने सांगितलेल्या दोन गोष्टी सांगणार आहे. तुम्ही पण चाणक्यांबद्दल नक्कीच ऐकलं असेल. तर चाणक्य सांगतात का तुम्हाला डामडोल करता आला पाहिजे किंवा दिखावा करता आला पाहिजे, किंवा खऱ्या अर्थाने म्हणायचं तर तुमचा दबदबा निर्माण करता आला पाहिजे. तर म्हणजे काय? तर उदाहरणार्थ, जसा एखादा सर्प बिनविषारी असेल तरी देखील त्याने फुतकारणं चालू ठेवलंच पाहिजे. असं का? तर त्याचा प्रभाव किंवा दबदबा किंवा भीती इतरांना जाणवली पाहिजे. आणि जर तसं त्याने नाही केलं तर त्याला दुर्बळ मानलं जाईल. आणि मग काय, एखादं लहान मूल पण दगडाने त्याला ठेचून मारू शकेल, कारण त्याची भीतीच निघून जाईल. म्हणूनच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने फुत्कारलंच पाहिजे. तसंच आपल्याही आयुष्यात आपल्याला इतर लोकांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपला आवाज उठवावा लागतो, कारण तेव्हाच तुमच्यातलं सामर्थ्याची लोकांना जाणीव होते. अन्यथा कोणीही तुम्हाला एखाद्या पायदनासारखे वागवेल आणि तुमचा फायदा उठवेल. आणि दुसरं म्हणजे दूरदर्शित्व किंवा सारासार विचारसरणी आणि त्याच्याविरुद्ध सामर्थ्य. तुम्ही खूप सामर्थ्यशाली असाल, एक उत्तम उद्योजक असाल, धनवान असाल, किंवा सर्वोत्तम खेळाडू असाल, किंवा तुम्ही एक कुशल योद्धा देखील असाल, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रभावी पण आहात. सारासार विचारसरणी किंवा दूरदर्शिता जर तुमच्यात नसेल तर तुमचे सामर्थ्य निरुपयोगी आहे, असे चाणक्य म्हणतात. दूरदर्शिता म्हणजे काय? तर जर तुम्ही सावधगिरीने वागला नाही तर एखादी दुर्बल व्यक्ती देखील तुम्हाला मात देऊ शकते. तुम्ही सशाची आणि सिंहाची गोष्ट लहानपणी नक्कीच ऐकली असेल, ज्यात सशाने एका सामर्थ्यशाली सिंहाला एका विहिरीत त्याचे प्रतिबिंब दाखवलेले. आणि मग सिंहाने पुढे काय केलं ते तुम्हाला आठवतच असेल, हो ना? तसंच जेव्हा एखादी साधारण व्यक्ती दूरदर्शिता बाळगते तेव्हा ती एखाद्या दूरदर्शिता नसलेल्या सामर्थ्यशाली व्यक्तीला पण मात देऊ शकते. तर आपली सारासार विचारसरणी अधिकाधिक विकसित करा. हे दोन मला तुम्हाला आज चाणक्यांच्या नीतीबद्दल सांगायचे होते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.